आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयसीसी चॅम्पियन्स करंडकावर भारतीय संघाची मोहर. राष्ट्रपती हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. भारत आणि युरोपीय संघांदरम्यान ब्रुसेल्समध्ये व्यापार करारासाठी आज 10वी बैठक. आणि मध्य प्रदेशमध्ये आज माधव राष्ट्रीय उद्यानाचं उद्घाटन. आयसीसी चॅम्पियन्स करंडकावर भारतीय संघानं 12 वर्षांनंतर आपलं नाव कोरलं. काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंड संघाचा 4 गडी राखून पराभव केला. ही स्पर्धा 3 वेळा जिंकणारा भारत हा एकमेव संघ आहे. न्यूझीलंडनं दिलेलं 252 धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. पहिला गडी बाद होण्यापूर्वी शुभमन गिल आणि रोहित शर्मानं 105 धावांची भागीदारी रचली. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सनं शुभमनचा झेल टिपला. विजयासाठी श्रेयस, राहुल आणि अक्षर पटेलनं महत्वाची भागीदारी केली. कर्णधार रोहित शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं आणि न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्रला मालिकावीराचा किताब मिळाला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 2 तर काईल जेमिसन आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत न्यूझीलंडनं निर्धारित 50 षटकात 7 बाद 251 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलनं 63 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं 2रं सत्र आजपासून सुरु होणार आहे. 4 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सत्रात एकंदर 20 बैठका होतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मणिपूरसाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचं विनियोजन विधेयक चर्चेसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. तसंच तटीय व्यापार विधेयक 2024, स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक 2025, रेल्वे सुधारणा विधेयक यांसारखी अनेक विधेयकं पटलावर मांडली जाणार आहेत. 31 मार्च ते 13 फेब्रुवारी या कालावधीत पार पडलेल्या पहिल्या सत्रात 112% कामकाजाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या 2ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री अजित पवार आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधान परिषदेत हा अर्थसंकल्प सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारपासून 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर जाणार आहेत. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसच्या 2 दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधानांची भेट होणार आहे. तसंच तिथल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन ते करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये सिव्हिल सर्व्हिस कॉलेज आणि विभागीय आरोग्य केंद्राचा समावेश आहे. हे प्रकल्प भारताच्या मदतीनं उभारण्यात आले आहेत. भारत आणि मॉरिशस यांच्यात मजबूत, गतिशील आणि द्विपक्षीय संबंध आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे दोनही देशांमधील हे मजबूत संबंध अधिक दृढ होतील आणि हे संबंध नव्या उंचीवर नेण्यास मदत होईल, असं मॉरिशसमधील भारताचे उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव यांनी आकाशवाणीला सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती हिसार इथं गुरु जंभेश्वर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. तसंच ब्रह्मकुमारींच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त समग्र कल्याणासाठी आध्यात्मिक शिक्षण या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ करतील. उद्या पंजाब केंद्रीय विद्यापीठ, भटिंडा इथल्या एम्सच्या दीक्षांत समारंभ आणि मोहाली इथं पंजाब सरकारनं आयोजित केलेल्या नागरी स्वागत समारंभ, तसंच बुधवारी राष्ट्रपती चंदीगड इथल्या पंजाब विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि युरोपीय संघांदरम्यान ब्रुसेल्समध्ये व्यापार करारासाठी आज 10वी बैठक होणार आहे. व्यापार करारासंदर्भातील उर्वरित मुद्द्यांवर यावर्षीच्या अखेरपर्यंत सहमती होण्याची अपेक्षा आहे. युरोपियन संघटनेचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मोरोस सेफकोविक यांच्या अलीकडच्या भेटीदरम्यान दोनही गटांदरम्यान संतुलित आणि परस्पर हिताच्या असलेल्या विविध करारांना अंतिम रूप देण्याच्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाच्या वतीनं करवाढ करण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे पाहिलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी गेल्या महिन्यात भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार या वर्षांपर्यंत पूर्ण करण्याचं मान्य केलं होतं. कॅनडामधील माजी बँकर मार्क कार्नी यांची सत्ताधारी लिबरल पक्षानं कॅनडाच्या नेतेपदी निवड केली असून त्यामुळे ते कॅनडाचे पुढचे पंतप्रधान बनणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या काही दिवसात ते पंतप्रधानपदाची शपथ घेतील. 59 वर्षीय कार्नी हे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील. ट्रुडो यांनी जानेवारीमध्ये राजीनामा देण्याची घोषणा केली होती. कार्नी यांनी यापूर्वी बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर म्हणून काम केलं असून 2013 बँक ऑफ इंग्लंडचं नेतृत्व करणारे ते पहिले विदेशी नागरिक बनले. अमेरिकेद्वारे घोषित व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर कार्नी यांच्याकडे देशाचं नेतृत्व आलं आहे. आपल्या भाषणात कार्नी म्हणाले की कॅनडाला काळ्या दिवसांचा सामना करावा लागत आहे. अमेरिकन लोक आदर दाखवत नाहीत तोपर्यंत अमेरिकेच्या वस्तूंवरील प्रत्युत्तरादाखल शुल्क कायम ठेवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आज राज्यातील नव्या व्याघ्र प्रकल्पाचं अर्थात माधव राष्ट्रीय उद्यानाचं उद्घाटन करतील. या उद्यानाच्या आतल्या भागात 13 किलोमीटर लांबीच्या दगडी सुरक्षा भिंतीचंही ते उद्घाटन करतील. या प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे देशातील पट्टेदार वाघांसाठीचं 58वं संरक्षित उद्यान असेल. शिवपुरी जिल्ह्यात असलेलं हे व्याघ्र प्रकल्प वन्यजीव संवर्धन आणि पर्यटनाला चालना देईल अशी आशा यादव यांनी व्यक्त केली. अमेरिकेबरोबरची चर्चा इराणच्या अणुकार्यक्रमाच्या लष्करीकरणाबाबतच्या मुद्द्यांवर मर्यादित राहिली तर ते अमेरिकेशी वाटाघाटी करण्याचा विचार करतील असं इराणनं काल सांगितलं. इराणसाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशननं एक्स माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे की जर वाटाघाटीचा उद्देश इराणच्या अणुकार्यक्रमाच्या कोणत्याही संभाव्य लष्करीकरणाबाबतच्या चिंता दूर करणं असेल तर अशा चर्चा विचारात घेतल्या जाऊ शकतात. अमेरिकेचा उद्देश इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर आणि त्या प्रदेशातील त्यांच्या प्रभावावर निर्बंध लादणं असेल तर आपण कोणतीही चर्चा करणार नसल्याचं एक दिवस आधी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी स्पष्ट केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानशी वेगानं वाढणाऱ्या अणुकार्यक्रमाला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेला मागे घेतलेल्या अणुकराराची जागा घेण्यासाठी नवीन करार करण्याची मागणी करणारं पत्र पाठवल्याची कबुली दिल्यानंतर खामेनी यांचं हे विधान आलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कलर तुर्क यांनी सीरियामध्ये नागरिकांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. सामान्य नागरिकांच्या हत्येची संपूर्ण चौकशी करण्याची आणि जबाबदार असलेल्यांवर खटला चालवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तुर्क यांनी सीरियाच्या प्रशासकीय पातळीवर एक व्यापक आणि विश्वासार्ह न्यायप्रक्रिया स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या गुरुवारी सीरियाच्या लताकिया आणि टार्टस प्रांतात सीरियाच्या सुरक्षा दल आणि दमास्कसमधील नवीन सरकारला विरोध करणाऱ्या सशस्त्र गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. सीरियाचे संक्रमणकालीन अध्यक्ष अहमद शारा यांनी लताकिया आणि टार्टसमधील सशस्त्र गटांना शस्त्र खाली ठेवण्याचं आवाहन केलं आहे. भारत किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजारची 12वी आवृत्ती आजपासून किर्गिस्तानमध्ये सुरू होत आहे. 14 दिवसांचा हा संयुक्त सराव या महिन्याच्या 23 तारखेपर्यंत सुरू राहील. शहरी आणि पर्वतीय उंच भूप्रदेशात दहशतवादविरोधी आणि विशेष दलांच्या ऑपरेशन्समधील अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणं हा या सरावाचा उद्देश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयसीसी चॅम्पियन्स करंडकावर भारतीय संघाची मोहर. राष्ट्रपती हरियाणा चंदीगड आणि पंजाबच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. भारत आणि युरोपीय संघांदरम्यान ब्रुसेल्समध्ये व्यापार करारासाठी आज 10वी बैठक आणि मध्य प्रदेशमध्ये आज माधव राष्ट्रीय उद्यानाचं उद्घाटन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.